लोकहितवादींची शतपत्रे. पत्र क्रमांक 80. कमती कशाची. लिहिल्याची तारीख 4 नोव्हेंबर 1849. आमचे लोकांची अद्याप अशी खात्री झाली नाही की आम्ही मूर्ख आहोत, आम्हास विद्या नाही, आम्हास काही कळत नाही, आम्ही गुणाने रिकामे झालो, आपल्या समजुती फार वाकड्या आहेत. आम्हा स्वदेशाची, पृथ्वीची, व्यापाराची व कलाकौशल्याची माहितगारी नाही. आम्हा सावधपणा नाही. आमच्या समजुती प्राचीन काळचे ग्रंथाच्या आधाराने ज्या पडल्या आहेत त्या उपयोगी नाहीत. पुराणे वगैरे पोथ्यात वेळ लागावयाच्या गोष्टी पुष्कळ आहेत, त्यापासून भलतीच मते उत्पन्न झाली. आमच्या रीती व चाली वाईट आहेत. आमच्या स्त्रिया अज्ञान आहेत. जोपर्यंत आम्ही आपल्या देशात बायकांस शहाण्या करणार नाही तोपर्यंत आम्ही मूर्ख राहू, कारण की बायकांचे हाती प्रथम मुलास रीतभात लावणे आहे. तेथेच जर बिबा पडला तर पुढे सुधारत नाही. लहानपणी जी बुद्धी ती शेवटपर्यंत राहते. याच करिता बायका शहाण्या पाहिजेत, म्हणजे मुलेही नीट होतात आणि नवऱ्यास वगैरे स्वकीयांस सुख होते आणि आळशी खोड्या सोडल्या पाहिजेत. भट वगैरे मूर्ख लोकांस फारसा आधार देऊ नये. भट हे जरी अज्ञान आणि मूर्ख आहेत तरी त्यांस एकदम अन्न घालू नये असे मी इच्छित नाही, परंतु त्यांस त्याचे अज्ञान माहीत करावे, भटाची उत्पत्ती मोडावी, वाचण्याकडे लक्ष द्यावे, विद्येचे मूळ वाचणे आहे याचा विचार करावा. गर्विष्ठपणाने ब्राह्मण लोक बहुधा फुगलेले असतात, तसे असू नयेत. या सर्व गोष्टी जरी खऱ्या आहेत तरी अद्याप हिंदू लोकांत या गोष्टी खऱ्या म्हणणारे व मानणारे मूर्ख व त्यांस सुधारणे हे अगदीच उपयोगी नाही. ते मेल्याशिवाय त्यांची हरकत दूर व्हायची नाही. परंतु जे पुढे होतकरू लोक आहेत यांनी मनात आणावे की वृद्ध व म्हातारे यांच्या समजुती आपण घेऊ नयेत. आपण विद्येचे शोधास लागून खरे कोणते व खोटे कोणते ते काढावे, पृथ्वीचा शोध करावा, राज्याचा शोध करावा. ते सोडून ब्राह्मण वगैरे असे अशी आहेत की ते विपरीत व विलक्षण गोष्टी सांगत बसतात. कोणी रूमच्या, कोणी स्त्री राज्याच्या, कोणी रावणाची तपश्चर्याच्या, कोणी कृष्णाच्या, कोणी शुंभ निशुंभ दैत्यांच्या सांगतात. पण अशा गोष्टींपासून काय फायदा होणार आहे? ज्या कल्याणाच्या गोष्टी आहेत त्या पाहून नंतर ही पुराणे वाचून टाकली तर चिंता नाही, परंतु सर्व काळ त्यात काय आहे? खोट्या गोष्टी म्हणजे 14 रत्ने व 7 समुद्र असे मानणे केवळ मूर्खपणा आहे. मूर्खपणात दिवस घालवून परिणाम काय? या गोष्टी इसाप नीतीतील गोष्टीप्रमाणे समजून वाचल्या तर वाचल्या, नाही तर नाही. मुख्य व वास्तविक जे ज्ञान त्याचा शोध करून ते शिकले पाहिजे. पंचमस्कंदातील भूगोल काढून काय उपयोग? पुराणिकास तांदूळ मिळतात म्हणून तो काढतो, परंतु आता या चुका पुरे झाल्या. या चुकांनी लोकांस भ्रांती पडून लोक पृथ्वीचे खरे वर्णन ऐकत नाहीत इतकी दृढ भ्रांती पडली आहे. याचकरिता या भ्रांतीतून काढण्यास प्रयत्न करावा व खरी पृथ्वी कशी आहे हे पहावे व देशांतर करावे, बखरी लिहून आणून त्या छापून लोकांत प्रसिद्ध कराव्या. म्हणजे पाहून आलेल्यांचे वर्तमान लोक खरे मानून पुराणात खोटे लिहिले आहे असे समजतील. या प्रकारचा यत्न श्रीमंत लोकांनी करून या लोकांत अज्ञानांधकारापासून काढले पाहिजे. आपले लोक केवळ मूर्ख झाले आहेत. राज्यनीती, धर्मनीती व कर्मनीती ही काहीच समजत नाहीत. भट, पंडित व ब्राह्मण हे त्यांचे पदरी मूर्ख शिरोमणी असतात. ते नाना प्रकारचे वेडेचार समजावितात. फक्त पुराणांवर भरोसा ठेवून खरे मानतात याच करिता प्रत्यक्ष शोध पहावा. या लोकांनी असे केल्याशिवाय व ब्राह्मणांचा नाद सोडल्याशिवाय यास धडगती लागणार नाही. श्राद्ध केले म्हणजे बाप तृप्त होतो म्हणून मनापासून खपतात व बायकांस तर असे वाटते की ब्राह्मण जेवतात हे प्रत्यक्ष पितरच आहेत. वृषोत्सर्ग केला म्हणजे मोक्ष होतो. उसाची नाव केली म्हणजे जो मरतो त्याचे ती उपयोगी पडते. या प्रकारची ब्राह्मणांची फायद्याची कर्मे आहेत. ब्राह्मणांनी जे लिहून ठेवले आहे त्यात एकही खरे नाही. हा सर्व लबाड नाद आहे. यज्ञ याग देखील ब्राह्मणांनीच निर्माण केले आहेत. अडाणी मनुष्य असला आणि त्याचे पिंडास कावळा शिवला नाही तर त्याचे मनास केवढी खवखव वाटते आणि किती दुःख होते. याप्रमाणे मूर्खपण भरले आहे. पहा, जर ब्राह्मणांनी असा नियम केला की जितके पोथीत लिहिले आहे तितके तसेच आचरण करावयाचे, तर त्या ब्राह्मणांची वर्तणूक कशी होईल की सर्व दिवस त्यांस उद्योग व खटपट पुरवेल, दर्भ व समिधा तोडून आणाव्या आणि होम करावे, तर्पण, दगड, धोंडे, नाना प्रकारच्या खटपटी संध्याकाळपर्यंत करता करता त्यांचा जीव थकून तो शेवटी निजतो. याप्रमाणे जन्म घालवणारे ब्राह्मणात अद्यापी आहेत. ते ओवळे होत नाहीत आणि असले ब्राह्मण चांगले म्हणून लोक त्यांस समजतात, परंतु मी तर त्यांस मूर्ख समजतो. त्याचे जन्माचा उपयोग काय झाला आणि त्यांनी सार्थक काय केले या खटपटीतून फायदा ईश्वरही देईल असे वाटत नाही। दया, धर्म, लोकहित व क्षमा केली तर मात्र सार्थक होईल। नाहीतर तांदूळ शिजवले आणि भात करून तो जाळला व दोन घटका मेहनत करून दर्भाची दोरी केली व ती जाळून होम केला आणि समिधा जाळून यज्ञ केला तर फायदा कोणत्याही लोकी होणार नाही। मला वाटते की ही खटपट सर्व ब्राह्मणांनी आपले महत्वाकरिता व लोकांना सोंगढोंग दिसण्याकरिता लिहिली आहे किंवा मूर्खपणाने एकाने केली त्याचवर आणखी दोन गोष्टी चढवून दुसऱ्याने लिहिल्या असे वाढत वाढत आजपर्यंत आले व त्यांस मोडणारा कोणी मिळाला नाही। क्षत्रिय वगैरे राजे होते ते ब्राह्मणास थोर मानित म्हणून ब्राह्मण पाहिजे तसे लिहित गेले परंतु त्याचमुळे त्यांचा व लोकांचाही नाश झाला आणि मूर्खपणा वाढला व विद्या वाढाव्याची राहिली। या लोकांनी जास्ती वाद करू नये म्हणून प्रयत्न करून ग्रंथ लिहिले। खोटे असले तरी विचार केल्याशिवाय भाव ठेवावा म्हणजे धर्म असा मूर्खपणा सांगतात परंतु यातून लवकर सुटतील तर बरे होईल। समाप्त।